सतनाम वाके बसंत अगम पहला मौले उसो जित मौले है सब मौली है तसना मौले हो बसंत अगम तिसका करहूं बेचार नानक सोसा लखिए जे सब से दे आधार अनदगुणी ने धाम गरीबन वाज बसंत कबीर जियो कर कहला मौली तरती मौले आया कास मौली तरती मौले ਰਾਮਲੇ ਚਰਵੇ ਚਾਰ
ਹਰ ਹਰ ਨਾਮ ਚ ਪੰਤਿਆ ਕਛ ਨਾ ਕਹਿ ਚਮਕਾ ਨਾਨਕ ਮੰਤਨ ਸੁਖੀ ਹੋਏ ਅੰਤ ਮਿਲੇ ਗੋਪਾਲ
ਬਸੰਤ ਜੀ ਵਾਰ ਮਹਲ ਪੰਜਵਾ ਸਤਿਗੁਰੂ ਪ੍ਰਸਾਦ ਹਰ ਕਾ ਨਾਮ ਧਿਆਇ ਤੈ ਹਉ ਮਰਿਆ ਭਾਈ ਧਰਮ ਲਿਖਨ ਤੇ ਪਾਈਐ ਹਰ ਸੁਹਾਈ ਵੰਡਣ ਦੇ ਵਰਮਾਉ ਲਿਆ ਅੰਮ੍ਰਿਤ ਫਲ ਪਾਈ ਸਾਧੂ ਸੁਮੂਤ ਜੈ ਲਖੀ ਸਭ ਛਾਈ ਨਾਨਕ ਸਿਮਰੈ ਏਕ ਨਾਮ ਫਿਰ ਵਰਡ ਨਾ ਧਾਈ ਨਾਨਕ ਸਿਮਰੈ ਏਕ ਨਾਮ ਫਿਰ ਵਰਡ ਨਾ ਧਾਈ
ਬਸੰਤ ਕੀ ਵਾਰ ਮਹਲ ਪੰਜਵਾਂ ਹਰ ਕਾ ਨਾਮ ਧਿਆਇ ਕੈ ਹੋ ਰਿਹਾ ਭਾਈ ਕਰਮ ਲਖਨ ਤੈ ਪਾਈਐ ਉਰ ਸੁਹਾਇ ਵਨ ਤ੍ਰਿਣ ਤ੍ਰਿਪਨ ਮੋਲਿਆ ਅੰਮ੍ਰਿਤ ਫਲ ਪਾਈ ਸਾਧੂ ਉਪਜੈ ਲੱਥੀ ਸਭ ਛਾਇ ਨਾਨਕ ਸਿਮਰੈ ਇਕ ਨਾਮ ਨਾਨਕ ਸਿਮਰੈ ਇਕ ਨਾਮ ਫਿਰ ਬਹੁਰ ਨਾ
ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਯਾਰ ਲੋਭ ਮੋਹ
نس جائے ہمیں نانک پرب شرناگتی کر پرساد گھر دے پنجے بدھے مہا بڑی کر سچا چھوا اپنے چنگ پائن بچ بیو گھڑوا روح سو سمیٹ گئے لتن من روا گن رین نام تے آئی را پھر پائن نہ موا جس تے اپر آنان کا سوئی پھر موا جس تے اپر آنان کا سوئی پھر
پنجے بدھے مہا بڑی کر سچا چھوا اپنے چنج پائن وچ دیو کھڑوا روک سوک سا مٹ گئے نتنواں روبا دن نم تیائیندا پھر پائے نامو جس تے اپجیا نانکا جس تے اپجیا نانکا سوئی
سچا مارگ چل دیا استاد کرے جہان اٹھ سس تیرت سگل پن جی دیا پروان سچا جنم کرم ملیت सरदोवन चाली लाडली सरदोवन चाली लाडली सरदोवन चाली लाडली सरदोवन चाली लाडली जैसे पंकज छूटे थे हाँ पंकज छूटे थे हाँकती सरदोवन चाली लाडली सरदोवन चाली लाडली सहज चालती बसंत कबीर जी एक ओंकार सतगुर प्रसाद सुरह की जैसी तेरी चाल सुरह की जैसी तेरी चाल
जाए और किसी के तू मत भेज चरण कमल Oh,
जागती हुए
हर चरण कमल
मकरंद लो बेत मनो
आन दिनो मोहे आही प्यासा कृपा जल देना
नानक सारंग का
हुए जाते तेरा नाम वासा हर चरण कमल मकरंद लो बेत मनो
आन दिनो मोहे आही प्यासा
कृपा जल दे
नानक सारंग का हुए जाते तेरा नाम वासा
हुए जाते तेरा नाम वासा।
I'm
राग बसंत रामानंद जी घर पहला एक ओंकार सतगुर प्रसाद कत जाइए रे कर लागो रंग 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 मेरा चित ना चले मन भयो पंग मेरा चित ना चले मन भयो पंग कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रंग एक दिवस मन भई उमंग एक दिवस मन भई उमंग एक दिवस मन भई उमंग कस चंदन चो आवो सुगंध कस चंदन चो आवो सुगंध कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रंग मेरा चित ना चले मन भयो पंग मेरा चित ना चले मन भयो पंग कत जाइए रे कर लागो रंग 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 मेरा चित ना चले मन भयो पंग मेरा चित ना चले मन भयो पंग कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रंग जहाँ जाइए तह जल पखान जहाँ जाइए तह जल पखान तू पूर रहियो गए सब समान तू पूर रहियो गए सब समान कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रंग चितना चले मन भयो पंग मेरा चितना चले मन भयो पंग कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रंग जहाँ जाइए तह जल पखान जहाँ जाइए तह जल पखान जहाँ जाइए आए आए जाइए जल पखा जहां जाइए तह जल पखान तू पूर रखियो है सब समान तू पूर रखियो है सब समान कत जाइए रे कर वेद पुराण सब देखे जोए वेद पुराण सब देखे जोए कत जाइए रे कर लागो रंग मेरा चित ना चले मन पयो पंग मेरा चित ना चले मन पयो पंग कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो कत जाइए रे कर लागो रंग मेरा जितना चले मन पयो पंग मेरा जितना चले मन पयो पंग कत जाइए रे कर लागो रंग कत जाइए रे कर लागो रामानंद स्वामी रामत ब्रह्म रामानंद स्वामी रामत रामानंद रामानंद स्वामी रामत ब्रह्म 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 रामानंद स्वामी रामत ब्रह्म
गुरु का शब्द काटे कोट का
जाइए रे कर लागो रंग, रब जाइए रे कर लागो रंग, मेरा जितना चले मन पयो पंग,
मेरा जितना चले
मन पयो पंग, कत जाइए रे कर लागो रंग, कत जाइए रे कर लागो रंग, कत जाइए रे कर लागो रंग, रामानंद स्वामी रमत ब्रह्म, रामानंद
स्वामी रमत ब्रह्म,
रामानंद स्वामी रमत ब्रह्म, गुरु का शब्द काटे कोट कर्म, गुरु का शब्द काटे कोट कर्म,
कत जाइए रे कर लागो रंग,
कत जाइए रे कर, कत जाइए रे कर, कत जाइए रे कर लागो रंग।
ना मेला ना थुंदला ना पकवा ना कच, नानक लालो लाल है
सच रता सच, कितों प्रकार है कहवाए समावे, जीजन सब का सुखे कौन की पावे, कहन कहन सुन नित से पर सुहाव, अगम गो तुर साहिब दूसरे लगना दाव, सच दूरा गुरे उपदेशया नानक सुनावे, सच दूरा गुरे उपदेशया नानक सुनावे,
कितों उपजा कर है कहवाए समावे, जी जब सब खसम के काम कीमत पावे, कहन ध्यान सुन नित से पग सुहावे, अगम गोच साहिब दूसर लवे ना लावे, सच पूरे गुरु उपदेसिया, सच पूरे गुरु उपदेसिया नानक सुनावे।
श्लोक पवन गुरु पाणी पिता, माता धरत महत दिवस रात दुए दाई दाया, खिले सगल जगत चंगे आईया बुरे आईया, वच धर्म हदु करमी अप अपनी के नेड़े तेरु, जिनी नाम ते आया गए मुशक्त का, नानक ते मुख उजले किती छुटी ना, जिनी नाम ते आया गए मुशक्त का, नानक ते मुख उजले किती छुटी ना, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।